आपले स्वागत आहे स्टोरीज फ्रॉम द लँड ऑफ इंडियामध्ये. आपण ऐकणार आहोत एक छानशी गोष्ट. गोष्टीचे नाव आहे सर्वश्रेष्ठ कोण. एक डोंगर फोडणारा माणूस सकाळपासून डोंगर फोडत असतो. हा डोंगर फोड्या सूर्याच्या प्रकाशाने खूप त्रस्त होतो. सारखा सारखा सूर्याचा प्रकाश मध्ये येत असतो. सूर्याचं किरण डायरेक्ट त्याच्या डोळ्यात जात असतं. शेवटी तो कंटाळतो. म्हणतो, अरे मी सकाळपासून एवढी मेहनत करतोय, हा सूर्य मात्र माझ्याहीपेक्षा महान आहे. मला ना देवा एक काम कर, मला ना तू सूर्यच बनव, म्हणजे मला सगळ्यात श्रेष्ठ होता येईल. देव तिथे अचानक प्रकटतो. देव म्हणतो, ठीक आहे, तुला सूर्य बनायचं आहे ना, तथा असतू. आणि काय म्हणता, डोंगर फोड्याचे एका क्षणात सूर्यामध्ये रूपांतर होतं. हा 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 हा, डोंगर फोड्या मनातल्या मनात म्हणतो, आता तर सगळ्यात मीच श्रेष्ठ आहे. आता मस्तपैकी तो सगळीकडे आपला प्रकाश टाकायला लागतो आणि मस्त मनात मनात खुश असतो, आता तर सगळ्यात मीच श्रेष्ठ. थोड्या वेळाने त्याचा प्रकाश सगळीकडे पसरत नाही, पोचत नाही. तो म्हणतो, अरे कोण रे माझ्यामध्ये येत आहे? बघतो तर काय, ढग आलेला असतो मध्ये. एक मोठासा ढग मध्येच आल्यामुळे सूर्याचा प्रकाश काही सगळीकडे पोचत नाही. परत तो मनात म्हणतो, अरे हा कोण माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आला? मीच सर्वश्रेष्ठ होतो ना. अरे बापरे, आता माझ्याहीपेक्षा कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे वाटतं. म्हणून तो परत म्हणतो, अरे देव बाप्पा, एक काम करतोस का रे, मला आता सूर्य नाही बनायचंय, मला सर्वात श्रेष्ठ बनायचंय, मला तू ढग बनवतोस का? बाप्पा म्हणतो, तथा असतू. आणि काय म्हणता, एका क्षणात सूर्याचं रूपांतर ढगात होतं. आहा हा हा, आत्ता मात्र माझ्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही. माझ्यात तर एवढं सामर्थ्य आहे की मी सूर्याला सुद्धा झाकू शकतो. असं म्हणताच ढग मात्र मनोमन खुश होत असतो आणि इकडून तिकडे तिकडून इकडे हळू 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 फिरत असतो. अचानक जोरात हवा सुरू होते आणि या हवेच्या प्रवाहाने ढग इकडे तिकडे जाऊ लागतो. आता मात्र ढग घाबरतो, अरे कोण मला इथे तिथे हलवतंय? मीच सर्वश्रेष्ठ होतो ना, मग आता माझ्याहून कोण हलत सर्वश्रेष्ठ? त्याने पाहिले तर हवा. त्याच्या मनात राग आला, माझ्याहून कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे वाटतं. हे देव बाप्पा, एक काम करतोस का, मला आता हवा बनव, कारण माझ्यापेक्षा हवा जास्त सर्वश्रेष्ठ आहे. देव बाप्पा म्हणतो, ठीक आहे, तथा असतू. आणि एका क्षणात ढगाचं रूपांतर हवेत होतं. आता मात्र तो इथे तिथे मस्त फिरू लागतो. तो म्हणतो, आत्ता काय, मीच सर्वश्रेष्ठ, मी ढगालासुद्धा इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवू शकतो. आणि तो इकडनं तिकडे तिकडनं इकडे असा मस्त फिरायला लागतो. पण फिरता फिरता मध्येच तो एका गोष्टीला जोरात आपटतो. म्हणतो, अरे रे, मध्येच कोणती गोष्ट आली बरं? बघतो तर काय, डोंगर. तो म्हणतो, अरे या डोंगरामुळे मला काही इकडे तिकडे फिरता येत नाही, हा डोंगरच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा. हे बाप्पा, मला डोंगर बनव. बाप्पा म्हणतो, ठीक आहे, तथा असतू. आणि हवेचं रूपांतर होतं डोंगरामध्ये. आता डोंगर झाल्यावरती हा मनात मस्त विचार करतो की, अरे आता तर मला कोणीच हलवू शकत नाही, मी एका जागी मस्तपैकी पडून राहील, सर्वात श्रेष्ठ आता मीच आहे. आणि म्हणून तो डोंगर बनून एका जागी बसून राहतो. थोड्या वेळाने ठुक 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 असा आवाज यायला लागतो. तो म्हणतो, अरे कोण सतावतंय आता मला, मी तर सर्वश्रेष्ठ डोंगर आहे. बघतो तर काय, एक डोंगर फोडणारा माणूस त्याला फोडत असतो. तो म्हणतो, अरे म्हणजे माझ्यापेक्षा पण महान कोणीतरी आहे, आणि कोण आहे तो? तो तर डोंगर फोड्या। अरे, म्हणजे मीच महान होतो सुरुवातीपासून। आणि मग मात्र डोंगर फोड्याला समजतं, अरे आपणच सर्वात महान होतो, आपण हा आपल्यापेक्षा महान, हा आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ करता करता अनेक रूपे घेतली, पण शेवटी मात्र आपल्याला कळालं की आपणच सर्वश्रेष्ठ होतो। काय मुलांनो, आवडली ना गोष्ट? गोष्टीतून आपण शिकलो की कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं, आपल्याला मिळालेलं काम आणि आपण हेच सर्वश्रेष्ठ आहोत।